chinimandi.com पॉडकास्ट।
महाराष्ट्रात आतापर्यंत 49.23 लाख टन साखर उत्पादन, रिकव्हरी 11 पुढे। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 22 साखर कारखान्यांनी ऊस गाळप बंद केलं आहे। अनेक साखर कारखाने यंदा ऊसाच्या कमीमुळे अडचणीत आहेत। या हंगामामध्ये राज्यातील साखर कारखान्यांना पूर आणि दुष्काळामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं। यामुळे कितीतरी कारखान्यांनी ऊस गाळपामध्ये भाग घेतला नाही। साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार 26 फेब्रुवारी 2020 पर्यंत 22 साखर कारखान्यांनी गाळप बंद केलं, ज्यामध्ये 10 औरंगाबाद, 3 अहमदनगर, 3 सोलापूर, 4 पुणे आणि 1 कोल्हापूर असे साखर कारखाने सामील आहेत। सध्या तरी आतापर्यंत साखर कारखान्यांनी 447.24 लाख टन ऊस गाळप करून 11.1 साखर रिकव्हरीच्या हिशोबाप्रमाणे 492.39 लाख क्विंटल अर्थात जवळपास 49.23 लाख टन साखरेचं उत्पादन केलं आहे। सध्याच्या हंगामादरम्यान राज्यात 143 कारखान्यांनी गाळपात भाग घेतला होता। महाराष्ट्रातील पश्चिम भागात महापूर आणि मराठवाड्यातील दुष्काळामुळे ऊस पिकावर मोठा परिणाम झाला होता। मराठवाड्यात तर मोठ्या प्रमाणात ऊसाचा वापर जनावरांच्या चाऱ्याच्या रूपात करण्यात आल्यामुळे याचा परिणाम गाळपावर झालेला दिसून येत आहे। ऊस आणि मजुरांच्या कमीमुळे या हंगामात साखर कारखान्यांची कंबर मोडली आहे।